महादेव असा गप्प का काय झालं?
काय सांगू गुरुजी, बायकोच्या पोटाचा ऑपरेशन करायचं आहे. डॉक्टर म्हणतात 60,000 रुपये खर्च होईल, कसं करू सांगा बरं.
अरे आता चिंता कसली, महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचं आरोग्य पत्र आहे ना, सगळा खर्च सरकार करेल.
पण गुरुजी माझ्याकडे आरोग्य पत्र नाही ना.
मग रेशन कार्ड दाखवायचं आणि लाभ घ्यायचा.
होय, महाराष्ट्र शासनाची राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, योजनेअंतर्गत सर्व पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना निवडक गंभीर शस्त्रक्रियांसाठी 1.5 लाखांपर्यंतचे मोफत वैद्यकीय उपचार मिळतात. आपल्या आरोग्य साठी जवळचे महा ई सेवा केंद्र, संग्राम केंद्र किंवा टपाल कार्यालयाशी संपर्क करा.
लक्षात घ्या, रेशन कार्ड दाखवूनही मोफत उपचाराचा लाभ घेता येतो. अधिक माहितीसाठी 1553 88 वर कॉल करा.